नमस्कार, मी श्रद्धा वसे. ऐकूया काही ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातल्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जाहीर केला. त्यानुसार मुंबई आणि कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघांमध्ये तर नाशिक विभागीय आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांमध्ये येत्या 10 जूनला मतदान होईल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 22 मेपर्यंत मुदत असून 24 तारखेला छाननी होईल. 27 मेपर्यंत अर्ज मागे घेता येतील तर 13 जूनला मतमोजणी होईल. या मतदारसंघांमधले विद्यमान सदस्य येत्या 7 जुलैला निवृत्त होत असल्यानं ही निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातला प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज जालना इथं महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळे जिल्ह्यात शिरपूर इथं तसंच जळगावात प्रचारसभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा इथं जाहीर सभा घेणार आहेत. धुळे आणि नंदुरबार दोन्ही लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाबद्दल प्रचंड रोष आहे, त्यामुळे यंदा धुळे नंदुरबारमध्ये भाजपचा दारुण पराभव होईल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज धुळ्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या 3र्या टप्प्यातल्या मतदानानंतर आता देशभरातील 20 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 283 मतदारसंघांमधली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा जामीन अर्ज ब्रिटनच्या न्यायालयानं फेटाळला आहे. जामीन दिल्यास आरोपी न्यायाच्या खचाट्यातून सुटून पुन्हा पळून जाण्याचा धोका असल्याचं न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळताना नमूद केलं आहे. गेल्या 5 वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात असलेल्या नीरव मोदीनं काल नव्यानं जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज दिवसअखेर 45 अंकांची घसरण नोंदवत 73,466 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 22,302 अंकांवर स्थिरावला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.